विज्ञानाने कोणत्या गोष्टी सांगाव्या आणि कोणत्या नाही. मूळ लेखक व अभिवाचन आशिष महाबळ. हा लेख बृहन महाराष्ट्र मंडळाकडून प्रकाशित होणाऱ्या वृत्ताच्या ऑगस्ट 2026 अंकात समाविष्ट आहे. विज्ञानाने कोणत्या गोष्टी सांगाव्या आणि कोणत्या नाही. आज माझ्या भारतातून कॅलटेकमध्ये आलेल्या 4 उन्हाळी इंटर्न्सचा शेवटचा दिवस होता. संशोधन संपलं, परत जायची तयारी सुरू झाली. मग दरवर्षीप्रमाणे त्यांना JPL फिरवायला घेऊन गेलो, जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी. मिशन कंट्रोलमध्ये गेल्यावर मला नेहमीच थोडं भारावल्यासारखं होतं. तिथून मंगळावरच्या रोवर्सशी संपर्क ठेवला जातो. सौरमाले दूरवर असणाऱ्या यानांकडून आलेली माहिती इथे पोचते. व्हॉयेजर तर आता जवळजवळ 24 प्रकाश तास दूर आहे, म्हणजे त्या यानाने पाठवलेले संदेश आपल्यापर्यंत पोचायला तब्बल 1 दिवस लागतो. कुठे कोणतं यान आहे, कोणत्या ग्रहाभोवती फिरत आहे, कोणत्या मोहिमेचं पुढचं पाऊल काय, हे सगळं दाखवणाऱ्या स्क्रीन्स, नकाशे, माहिती. भोवताली दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे अनेक वर्षांचं संशोधन दडलं आहे. एखाद्या मोहिमेचं नियोजन दशकभर किंवा जास्तच चाललेलं असतं. हजारो लोकांनी केलेल्या असंख्य गणना, चाचण्या, अपयश, सुधारणा आणि पुन्हा चाचण्या यांचा तो परिपाक असतो. रॉकेट सायन्स हा शब्दप्रयोग अवघड गोष्टींसाठी होतो याची जाणीव अशा ठिकाणी पुन्हा एकदा होते. इमारतीत शिरताशिरताच दिसते एका काचेच्या पेटीत ठेवलेली एक शेंगदाण्यांची बरणी. या बरणीची गोष्टही आवर्जून सांगितली जाते. गोष्ट आहे 1964 सालची. रेंजर मोहिमेतल्या सलग 6 अपयशांनंतर रेंजर 7 या मोहिमेच्या वेळी मिशन कंट्रोलमध्ये कोणीतरी शेंगदाणे वाटले. ती मोहीम यशस्वी ठरली. पहिल्यांदाच यान चंद्रावर आदळण्यापूर्वी स्पष्ट छायाचित्र मिळाले. कोणाच्या तरी मनात आलं की शेंगदाणे पथ्यावर पडले. झालं, त्यातून सुरू झाली मोहिमांपूर्वी शेंगदाणे खाण्याची परंपरा. आत एका पडद्यावर ती बरणी हातात धरलेल्या अनेक प्रसिद्ध पाहुण्यांची छायाचित्र एकामागून एक दिसत असतात. त्या छायाचित्रांकडे पाहताना आणखी एक गोष्ट जाणवली. हे लॉस एंजेलिस आहे, परसात हॉलिवूड असणारं. त्यामुळे सिनेकलाकार, लोकप्रिय मालिकांमधले अभिनेते, अंतराळवीर, राजकारणी, शास्त्रज्ञ, अनेक प्रसिद्ध व्यक्ती इथे येतात. बिग बँग थेअरी, स्टार ट्रेक, जे म्हणाल ते. त्यांच्यापैकी अनेकांच्या हातात तीच शेंगदाण्यांची बरणी. प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्र पाहणाऱ्यांच्या मनावर वेगळाच परिणाम करतात. एखाद्या मुलाला ऑर्बिटल मेकॅनिक्स आठवणार नाही, पण अमुक अभिनेत्यानेही हीच बरणी हातात घेतली होती हे मात्र कदाचित लक्षात राहील. घरी येताना मला एकच प्रश्न सतावत होता. इतकं विज्ञान दाखवूनही या इथे येणाऱ्या शाळकरी मुलांच्या लक्षात सर्वात जास्त काय राहिलं असेल. गोष्टी सर्वांना आवडतात, लहानांपासून मोठ्यांना. आकडे, समीकरणं, पडद्यामागचं कष्टाचं काम यापेक्षा एखादी छोटीशी गोष्ट मनात पटकन घर करते. रॉकेट विज्ञानामुळे उडतं, पण आठवणीत बरणी राहते. मला त्या बरणीपेक्षा तिची गोष्ट जास्त महत्त्वाची वाटली, कारण बरणी काचेत ठेवलेली असते. गोष्ट मात्र प्रत्येक टूरमध्ये पुन्हा जन्माला येते. मुलं आणि मोठी माणसं दोघंही अधिकृतपणे सांगितलेल्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवतात. ही आमची परंपरा आहे, एवढं वाक्य अनेकांच्या मनात कळत न कळत म्हणजे यात काहीतरी असेल असा अर्थ निर्माण करू शकतो. विज्ञान शिकवणाऱ्या संस्थांनी ही बारकाई लक्षात घ्यायला नको का? ही गोष्ट शेंगदाण्यांची नाही, मोहिमांच्या आधी इस्रो फोडते त्या नारळांचीही नाही. काही वर्षांपूर्वी इस्रोचे प्रमुख JPLला आले होते. त्यांच्या परंपरेप्रमाणे प्रक्षेपणापूर्वी नारळ फोडला जातो हे समजल्यावर JPLच्या संचालकांनीही तो अनुभव घेण्याचा उत्साह दाखवला. तो प्रसंगही तितकाच मनमोकळा होता. यात थेट चूक किंवा बरोबर असं काही मला म्हणायचं नाही, कारण माणसं परंपरा जपतात, संस्था जपतात, त्यातून आपलेपणा वाढतो, ताण हलका होतो, इतिहास जिवंत राहतो. प्रश्न परंपरांचा नाहीच. माझा प्रश्न आहे तो परंपरा आपण कुठे आणि कशा जपतो याबद्दल. खरं तर JPLकडे सांगण्यासारख्या गोष्टींची काहीच कमतरता नाही. व्हॉयेजरची आहे, कॅसिनीची आहे, मंगळावर हेलिकॉप्टर उडवणाऱ्या इंजिनियरिटीची आहे. कधीतरी रात्री अपरात्री कोणीतरी एक बग शोधून तो वेळेत दुरुस्त केला त्या गोष्टीचीही आहे, आणि लँडिंगच्या त्या 7 मिनिटांच्या थराराची आहे. मंगळावर सिग्नल पोचायला इतका वेळ लागतो की यान प्रत्यक्षात उतरलेलं असतं किंवा कोसळलेलं असतं, तेव्हा कुठे मिशन कंट्रोलला त्याची बातमी कळते. त्या काही मिनिटात उष्णतारोधक कवच वेगळं होणं, पॅराशूट उघडणं, रॉकेट्स प्रज्वलित होणं, हे सगळं यानाला स्वतःच स्वतःच्या प्रोग्राम केलेल्या तर्कावर करावं लागतं, कारण मदत करायला वेळच नसतो. या सगळ्या गोष्टी विज्ञानाची विचारपद्धत शिकवतात, त्या गोष्टी सांगितल्याही जातात. मग शेंगदाण्यांच्या बरणीची गोष्ट एवढी ठळक का व्हावी हा प्रश्न मला पडतो. कदाचित उत्तर अगदी साधं आहे, त्या मोठ्या गोष्टींचा फोटो काढून घरी घेऊन जाता येत नाही, बरणी शेजारी उभं राहून काढलेला फोटो मात्र नेता येतो. विज्ञानाने आपल्याला दिलेलं सर्वात मोठं वरदान कोणतं? रॉकेट? संगणक? औषधं? माझ्या मते नाही. विज्ञानाने आपल्याला दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे विचार करण्याची पद्धत, ज्याला वैज्ञानिक पद्धत असं संबोधलं जातं. योगायोग आणि कारण यात फरक करायचा, फारकात करायची, दोहोतील दरी दाखवायची. असं झालं म्हणून तसं झालं असे विनापुरावा म्हणण्याचा मोह टाळायचा, पुरावा शोधायचा, मागायचा, स्वतःची चूक सापडली तर ती मान्य करायची, आणि गरज पडली तर स्वतःचंच मत बदलायचं. रॉकेट बनवणं ही विज्ञानाची मोठी उपलब्धी आहेच, पण त्याहून मोठी उपलब्धी म्हणजे रॉकेट बनवताना आपण कसा विचार करतो हे मानवजातीला शिकवणं. अवकाश युगाची खरी ओळख शक्तिमान इंजिनात नाही, ती प्रश्न विचारण्याच्या सवयीत आहे. त्याच शाळकरी मुलांचा विचार करा जे आज माझ्या इंटर्न्सबरोबर JPL मध्ये फिरत होते. त्यांच्यापैकी काही जण उद्या डॉक्टर होतील, काही इंजिनियर, बहुतेक जण दोन्हीही नाही. पण आज ते जे पाहतात, उदाहरणार्थ गृहीतकं तपासली जाताना, चुका मान्य केल्या जाताना, पुरावा मागितला जाताना, तेच उद्या प्रतिबंधक लशींबद्दल, हवामान बदलाबद्दल, कुठल्याही नव्या दाव्यांबद्दल विचार करताना त्यांच्या मनात राहील. फक्त रॉकेट झेपावतानाच विज्ञान दिसतं असं नाही, तर चुकीला चूक म्हणण्याच्या क्षणीही ते तितकंच दिसतं. मुलं केवळ गोष्टी लक्षात ठेवत नाहीत, ती कोण सांगताय हेही लक्षात ठेवतात. आई वडील, शिक्षक किंवा वैज्ञानिक संस्था यांच्याकडून सांगितलेल्या गोष्टींना एक वेगळंच वजन असतं. त्यामुळे वैज्ञानिक संस्थांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही फक्त माहिती राहत नाही, ती मूल्यही बनते. म्हणून वैज्ञानिक संस्थांची जबाबदारी फक्त संशोधनापुरती नाही. मुलं, विद्यार्थी, पालक जे कोणी तिथे येतात ते फक्त रॉकेट पाहायला येत नाहीत, ते विज्ञानाचा स्वभाव पाहायला येतात, रीत जाणायला येतात. JPL ही कॅलटेकतर्फे NASA साठी चालवली जाणारी संस्था आहे. जगभरातील वैज्ञानिकांसाठी ती प्रेरणास्थान आहे, त्यामुळे तिच्या सार्वजनिक चेहऱ्यावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अतिरिक्त वजन प्राप्त होतं. ते फक्त प्रदर्शन नसतं, ते विज्ञानाची प्रतिमा घडवत असतं. आजच्या काळात विज्ञानाला स्वतःचं समर्थन करावं लागतं हीच मोठी शोकांतिका आहे. लसींपासून हवामान बदलापर्यंत पुराव्यापेक्षा कथा अधिक वेगाने पसरतात. अशावेळी विज्ञानाची विश्वासार्हता केवळ संशोधनावर नाही तर स्वतःची प्रतिमा कशी घडवते यावरही अवलंबून असते. विज्ञानावरचा हल्ला नेहमी विज्ञानाच्या बाहेरूनच होतो असं नाही. कधीकधी विज्ञानाची प्रतिमा नकळत धूसर झाली तरी त्याचा तोटाच होतो. विज्ञान म्हणजे काही गूढ, काही शुभ अशुभ, काही निवडक लोकांची जादू अशी भावना जर नकळत तयार झाली तर विज्ञानाची खरी ताकदच झाकवली जाते. माझं JPL वर प्रेम आहे. कॅलटेक आणि JPL मध्येच मी काम करत असल्यामुळे हा प्रश्न मला जास्तच प्रकर्षाने पडतो. विज्ञानाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारणं. नवीन मोजमाप आलं तर गरज असल्यास जुना निष्कर्ष बदलणं, नवीन पुरावा आला तर मतप्रवाह बदलणं, दुरुस्त करणं, चूक जाणवली असल्यास ती न लपवणं, याच स्वभावामुळे विज्ञान इतर ज्ञानपद्धतींपेक्षा वेगळं ठरतं. स्वतःची चिकित्सा करण्याची तयारी ही कमजोरी नसून विज्ञानाची सर्वात मोठी ताकद आहे. मग आपण स्वतःबद्दल सांगत असलेल्या कथांकडे त्याच नजरेने पाहायला हरकत काय? योगायोगाला कारण समजण्याची आपली सवय फार जुनी आहे. पाऊस पडला म्हणून पूजा यशस्वी झाली की पूजा झाली म्हणून पाऊस पडला, अशा निष्कर्षांपासूनच अंधश्रद्धा जन्माला येतात. विज्ञानाने आपल्याला प्रथम शिकवलं ते म्हणजे या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला. कदाचित त्या शेंगदाण्यांच्या बरणी शेजारी एक छोटासा संदेश असावा. ही आमच्या संस्थेची एक जिव्हाळ्याची परंपरा आहे, पण आमच्या मोहिमा यशस्वी होतात त्या हजारो वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ आणि काटेकोर चाचण्यांमुळे आणि प्रत्येक गृहितकावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीमुळे. बरणी तिथेच राहू द्या, परंपराही राहू द्यात, पण त्याहून मोठी असलेली गोष्ट जास्त स्पष्ट करा. कारण विज्ञानाची खरी ओळख परंपरेत नाही, ती आहे स्वतःलाच प्रश्न विचारण्याच्या धैर्यात. आणि पुढच्या वेळी माझे इंटर्न भारतात परत जाताना JPL बद्दल सांगतील तेव्हा त्यांच्या आठवणीत शेंगदाण्यांची बरणीही असावी, पण त्याहून जास्त विज्ञान कसं विचार करतं याची गोष्ट असावी. रॉकेट अवकाशात झेपावतं ते इंधनावर, समाज पुढे जातो तो विचार पद्धतीवर, आणि विज्ञान पुढे जातं ते स्वतःलाच प्रश्न विचारत.